आजपासून 50 वर्षांनी. प्रकरण 28. सुवर्णपूर. दुसऱ्या दिवशी मंडळी नाशकाकडे चालती झाली. कल्याणपासून पुढचा प्रांत ताराबाईने कधीच पाहिला नसल्याने तिला सर्व नवीनच होते. शांताक्काला हुशारीत असलेली पाहिली होती म्हणून तिचीही काही काळजी राहिली नव्हती. शिवाय काश्मीरच्या प्रवासाविषयी मनात सुखदायक कल्पना रचण्याचाही तिचा आनंदकारक उद्योग मधून मधून चालू होता. नाशिकचे स्टेशन सोडल्यापासून 2 स्टेशने जाऊन ती मंडळी उतरली. तेथून सुवर्णपूर 6 मैल होते. तेथे जाण्याला उत्तम टांगे मिळत. नीलकंठरावांनी आपला नोकरही त्यांना आणण्याकरता स्टेशनवर पाठवला होता. टांगे चालू झाल्यापासून सुवर्णपूर व नीलकंठरावांची पर्णकुटिका केव्हा दृष्टीस पडते म्हणून तिघेही उत्सुक झाली होती. अखेर गाव जवळ आल्याची चिन्हे दिसू लागली व प्रथम मोठा बाग दिसू लागला. त्यात सरकार स्वारी राहतात म्हणून नोकराने सांगितले. त्या सरकार स्वारीविषयी आपण काय काय वर्णन वेळोवेळी ऐकले होते त्याचे स्मरण होऊन ताराबाईला हसू येऊ लागले. त्या बागेच्या एका बाजूला लागूनच नीलकंठरावांची पर्णकुटिकाही दिसू लागली. पुढच्या बाजूला एक छोटीशी बाग असून त्यातून गेले म्हणजे पुढे त्यांचे बंगली वजा घर स्पष्ट दिसू लागले. थोड्या वेळाने थोरल्या फाटकातून टांगे आत शिरून नंतर एका लहानशा झाडाशी उभे राहिले. नीलकंठराव मालती तितक्यात घरातून लगबगीने बाहेर येऊन मंडळी टांग्यातून उतरतात तो त्यांचे स्वागत करायला सामोरी आली. एकमेकांना पाहून अतिशय आनंद झाला. मालती ताराबाईला इतकी प्रेमपूर्वक कडकडून भेटली की आपण आलो हे फार चांगले केले अशी तिची खात्री झाली. लग्न झाल्यापासून बायकोच्या सहवासाने नीलकंठरावात मात्र काही फरक पडलेला तिला दिसेना. त्यांची दरबारी तऱ्हेची रीतभात अगदी पहिल्याप्रमाणेच दिसत होती. उतरल्याबरोबर त्यांनी तिला तेथे अडवून घरच्या प्रत्येक माणसाबद्दल पृथक पृथक कुशल प्रश्न विचारले व त्यांची उत्तरे बरोबर मिळाल्यावर ते मंडळीला घेऊन घराकडे चालू लागले. जोत्यावर चढण्याकरिता 6 पायऱ्या घोटीव दगडाच्या होत्या. त्यांचकडे पाहुण्यांचे लक्ष घालवून त्यांची वाखाणणी ऐकल्यावर मंडळी ओटीवरून मुख्य दिवाणखान्यात गेली. तेथे त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे योग्य प्रकारे स्वागत करून आपल्या गरिबाच्या पर्णकुटिकेत येण्याची तसदी घेतल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले व नंतर हात तोंड धुवून थोडासा चहा घेण्याची विनंती मालतीने केली होती तिला त्यांनीही इमाने इतबारे दुजोरा दिला. नीलकंठरावांचे हे सगळे वैभव पाहण्याच्या तयारीनेच ताराबाई इकडे आली होती. प्रत्येक दालन दाखवून त्याची वाखाणणी करताना नीलकंठरावांची नजर मुद्दाम आपल्याकडे असते असे तिला खास वाटे. जणू काय आम्हाला नाकारण्यात ताराबाईने केवढी सोन्यासारखी संधी आलेली घालवली त्याची तिला पुरी जाणीव व्हावी या हेतूनेच ते सर्व करीत होते असे तिला वाटू लागले. परंतु जरी एकंदरीत घरदार व आतील व्यवस्था तिला नीटनेटकी व बरी अशी वाटली तरी आपण त्याला मुकल्याबद्दल सुस्कारा सोडून नीलकंठरावांचा हेतू पूर्ण करण्याइतके त्यात तिला विशेष दिसले नाही. आपल्या घरी मुद्दाम बोलावून आणलेल्या पाहुणीशी असे वागणे मालतीला कसे पसंत पडते याचेच तिला नवल वाटले. एखाद्या वेळी एरवीपेक्षा जास्त आचरटपणाचे अथवा ऐकणाऱ्या मालतीला लाज वाटण्यासारखे ते काही बोलले म्हणजे तिचे डोळे एकदम मालतीकडे वळत की ती ते कसे सहन करते. एक दोनदा अशा प्रसंगी मालतीच्या मुद्रेवर लज्जित झाल्याची झाकही तिला दिसलीशी वाटली. पण अशा प्रसंगी ती बहुशः शहाणपणाने ऐकले न ऐकल्यासारखे दाखवित असे. दिवाणखान्यात चहा पाणी झाल्यावर तेथल्या आरसे तसबिरा वगैरेची सविस्तर माहिती देऊन स्तुती ऐकल्यानंतर व पाहुणे मंडळीच्या प्रवासाची संपूर्ण हकीकत विचारून घेतल्यानंतर त्यांना इतर सर्व घराचे भाग दाखवून नीलकंठरावांनी मागील दारच्या पडद्यात नेले व तेथली प्रत्येक वाट व प्रत्येक वेल व झाड यांची सविस्तर हकीकत सांगून त्यांच्या तोंडची वाखाणणी बाहेर पडण्याला पुरेशी फुरसतही न देता त्यांना त्यांनी एका कोपऱ्यात नेले. तेथून श्रीमंत मातोश्री राणी माईसाहेबांच्या बंगल्याचे छप्पर दिसत होते. ज्याप्रमाणे पंढरीस जाणारे लाखो वारकरी प्रत्यक्ष विठोबाचे दर्शन होत नसल्यास निव्वळ विठोबाच्या देवळाच्या शिखरासच वंदन करून समाधान मानतात त्यापेक्षा जास्त समाधान नीलकंठरावांना त्या कोपऱ्यातून सरकारांच्या बंगल्याचे छप्पर पाहून होत होते असे त्यांच्या वक्तृत्वाच्या प्रचंड पुरावरून ताराबाईला वाटू लागले. तो विधी आटोपल्यावर दूरपर्यंत पसरणाऱ्या माळावर त्यांच्या मनात त्यांना न्यावयाचे होते. पण संध्याकाळ होत चालली म्हणून आज तो बेत शिलकीत ठेवून या पूर्वेकडच्या झाडीत अमुक झाडे आहेत त्या पलीकडच्या वेळूच्या बेटात गतवर्षी 350 कळक निघाले पण आम्ही ते तोडून विकले वगैरे इतकी कच्ची हकीकत सांगितली की एकंदर देखावा आल्हादकारक होता तरी या असल्या पृथककरणाने त्याचे स्वारस्य अनुभवास येण्याला निलकंठरावांनी अवसरच ठेवला नाही. नंतर स्त्रिया थकल्याच्या निमित्ताने मालतीने त्यांना परत आणले व निलकंठराव राव बहादुरांची बागेत हिंडत राहिले. मालतीशी एकटी असल्यावर ताराबाईला जरा मोकळे वाटू लागले. घर मोठे नव्हते तरी टुमदार असून जिकडे तिकडे उत्तम व्यवस्थेने सामान सुमान लावलेले दिसले व या सगळ्याचे श्रेय कोणाला असेल ते तिने सहज ओळखले. या घरातल्या स्थितीत निलकंठरावांचे अस्तित्व वजा केले तर कोणाही समंजस माणसाला सहज सुख लावण्यासारखे ते होते असे ताराबाईला वाटले व मालती हुशारी दिसत होती यावरून ती त्यांचे तेथले अस्तित्व बरेच वेळा विसरून जात असावी असाही ताराबाईने तर्क केला. दुसऱ्या दिवशी जेवणावर निलकंठरावांनी ताराबाईला सांगितले, तुम्हाला सरकारस्वारी केव्हा नजरेस पडेलसे झाले असेल नाही, पण थोडा दम धरा. येत्या शुक्रवारी गावातल्या रामाच्या देवळात कीर्तन आहे, तेथे तुम्हाला त्यांचे खास दर्शन होईल. श्रीमंतांचा स्वभाव म्हणजे केवळ खडी साखरेसारखा मधुर आहे. आपल्याहून खालच्या दर्जाच्या माणसाशी तर त्या मुद्दाम आपण होऊन बोलतात. कीर्तन संपले की माझी खात्री आहे की त्यांची नजर तुम्हाकडे जाऊन एक दोन शब्द बोलल्याशिवाय श्रीमंत राहणार नाही. आम्हाला व आमच्या पत्नींना नेहमी बोलावणी बंगल्यावरची येतात, त्यात आता आपलाही अवश्य समावेश होईल. आमच्या पत्नींवर तर त्यांचा अतिशयच लोभ आहे. आम्ही दर आठवड्यातून 2 वारी त्यांच्याकडे पार्टीला जातो ना, आणि आम्हाला परत कधी श्रीमंत पायी येऊ देत नाहीत. श्रीमंतांच्या एका गाडीला नेहमी आमच्याकरता वर्दी दिलेली असते असे म्हणायला हवे, कारण त्यांना गाड्यांना काय तोटा. मालती म्हणाली, श्रीमंत माईसाहेब खरोखरच फार हुशार व समजूतदार आहेत, आणि शेजार धर्माला तर फारच तत्पर असतात. निलकंठराव म्हणाले, अलबत अलबत, आम्ही तरी तेच म्हणतो. त्यांच्यासारख्यांपुढे आपण जितकी लीन व नम्र होऊ तितके थोडेच. जेवणानंतर ताराबाई व शेवंतीला एक खोली दिली होती. तेथे ताराबाई विचार करीत बसली होती. मालती या स्थितीत जे समाधान दाखवते त्यातले वास्तविक किती व लोकांना उगीच दाखवण्याचे किती, नवऱ्याला योग्य वळण लावण्याच्या प्रयत्नात तिला किती श्रम करावे लागत असतील व ते साधले नाहीत म्हणजे खट्टू झालेले मन ती कसे सोशीत असेल, असे कितीतरी विचार तिच्या डोक्यात चालले होते. व एकंदरीत मालती आपल्या कल्पनेपेक्षा बरीच जास्त सुखी आहे असा तिने अंदाज अखेर बांधला होता. आपला येथे महिनाभर मुक्काम कसा घालवावा, काहीतरी येथे होण्यासारखे काम हाती घ्यावे की काय, व ते काय घ्यावे. निलकंठरावांचा वारंवार मध्ये मध्ये गोंधळ चालणारच, त्याने बिघडू नये असले काय काम काढावे वगैरे विचारात ताराबाई असून तिने काही काही गोष्टी नक्की ठरवूनही टाकल्या होत्या. व आता आधी घरी वडिलांना व मुंबईत शांताक्काला पत्रे लिहिली पाहिजेत असा विचार ठरवून ती लिहिण्यास प्रारंभ करणार तो खाली तळमजल्यावर इतका गलबला ऐकू येऊ लागला की साऱ्यांची काहीतरी कारणाने धावपळ चालली असावी असा तिला भास झाला. स्वतः खाली पळत जाण्याला निघणार तो आपणालाच हाका मारीत शेवंती जिन्यावरून धावत येत आहे. धावण्याने तिला दम लागला आहे, शब्द बाहेर येऊ शकत नाहीत अशी तिला तिने पाहिली. अम्मा दम खाऊन शेवंती म्हणाली, ताराबाई, अगं ताराबाई, चल चल पळ, खाली दिवाणखान्यात पळ. काय पण बघण्यासारखी जम्मत आहे, मी इथे नाही ती सांगत, तू झटकन चल आणि पहा आपणच काय आहे ते. ताराबाईने, काय आहे ती सांग तर खरी, म्हणून पुष्कळ विचारले. पण शेवंतीला बोलायला वेळ कुठे आहे. ती धावत खाली गेली म्हणून ताराबाई ही काय चमत्कार आहे तो बघायला दिवाणखान्यात धावली. तो तेथे काही नव्हते. तितक्यात शेवंती खिडकीतून बोट दाखवून म्हणाली, ते पहा काय आहे ते. ताराबाई पाहते तो एका 2 घोड्यांच्या व्हिक्टोरियात 2 स्त्रिया बसल्या असून बागेच्या फाटकाशी व्हिक्टोरिया उभी होती. ते पाहून ताराबाई म्हणाली, हीच काय एवढी काय ती गंमत. मला वाटलं होतं की निदान 2-4 तरी साप निघून त्यामुळं एवढी गडबड चालली आहे. इथे तर काय फक्त श्रीमंत माईसाहेब आणि त्यांची मुलगी गाडीत दिसत आहेत. शेवंती म्हणाली, अगं काय हे भलतंच बोलणं, अशी कशी चूक घोड्या एवढी करतेस? त्या बाई श्रीमंत माईसाहेब नव्हेत हो, त्या मुळी अक्कासाहेबांच्या मास्तरीण बाई आहेत हो. ती मुलगी मात्र अक्कासाहेब खरी. पहा तर खरी कशी नाजूक साजूक दिसते आहे ती. अक्कासाहेबांच्या नावावरून त्या इतक्या फिकट आणि किरकोळ असतील असं वाटेल का कधी? ताराबाई म्हणाली, पण या असल्या कडक उन्हात मालतीला किती वेळ उभी त्यांनी गाडीशी ठेवली आहे ते बरं दिसतं का त्यांना? एवढं पुष्कळ बोलायचं असलं तर आत का नाही येत त्या? शेवंती म्हणाली, अगं छे, मालुताई म्हणते त्या बहुतेक कधीच आत येत नाहीत. अक्कासाहेब गाडीतून उतरून आत आल्या म्हणजे त्यांचा केवढा उपकार झाला असे नीलकंठराव म्हणतात. ताराबाईच्या मनात दुसरेच विचार येऊन ती म्हणाली, मी तर म्हणते या अक्कासाहेब भारी पसंत आहेत, बऱ्या फिकुटलेल्या आणि चिडखोर दिसतात. वा, अगदी स्वारीच्या लायक आहेत, जोडा मोठा नामी शोभेल दोघांचा. मालती व नीलकंठराव 10-15 मिनिटे गाडीशी उभी राहून अक्कासाहेबांशी व मास्तरीणबाईंशी बोलत होती. अक्कासाहेब समोर असलेल्या डबीतून विडे व चांदीच्या चौफुल्यातून चिकणी सुपारी व बदामाचे तुकडे व खोबरे एकसारख्या खातच होत्या. जवळच एका झाडाखाली रावबहादूर अत्यंत आदबीने उभे राहून अक्कासाहेबांनी त्यांच्या बाजूकडे मान वळवली की पुन्हा पुन्हा दरबारी तऱ्हेचा मुजरा करीतच होते. तो प्रकार पाहून ताराबाईला मौज वाटू लागली. नंतर बोलणे संपून मंडळी गाडीला मुजरे करून परत आली. दिवाणखान्यात ताराबाईला व शेवंतीला पाहून, तुमचे नशीब फार जोरावर आहे बुवा, असे नीलकंठराव हसत म्हणाले. त्यांना या शब्दांचा बोधच होत नाही असे पाहून मालतीने फोड केली की श्रीमंत सरकारांनी उद्या आपणा सर्वांनाच तिकडे चहाला बोलावलं आहे.